नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंतप्रधान तसंच मुख्यमंत्र्यांकडून आपल्या ताफ्यातल्या वाहन संख्येत कपात. नीट पेपर फुटी प्रकरणी पुणे तसंच अहिल्यानगरातून प्रत्येकी एकास अटक. सीबीएसईचे 12वी परीक्षेचे निकाल जाहीर. आणि मराठवाड्यात पुढील काही दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. सूर्यफुलासाठी सर्वाधिक प्रति क्विंटल दरात 622 रुपये, तर त्याखालोखाल कापसासाठी प्रति क्विंटल 557 रुपये आणि तिळासाठी प्रति क्विंटल दरात 500 रुपयांची वाढ देण्यात आली आहे. ग्रेड ए धानासाठी किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल 2461 रुपये, संकरित ज्वारीसाठी 4023 रुपये, बाजरीसाठी 2900 रुपये आणि तुरीसाठी प्रति क्विंटल 8450 रुपये किमान आधारभूत किंमत असेल. या हंगामात अंदाजे 824 लाख मेट्रिक टनांहून अधिक शेतमालाची खरेदी केली जाईल आणि त्यापोटी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अंदाजे 2,60,000 कोटी रुपये दिले जातील, असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
खरीफ के लिए जो फैसला लिया गया उसमें जितने भी खरीफ के क्रॉप्स हैं उन सब में कॉस्ट प्लस 50% या 50 से अधिक टोटल 2,60,000 करोड़ रुपए किसानों को पे आउट जाएगा इस पूरे फैसले से. और इस साल का एनुअल खरीफ प्रोक्योरमेंट होगा 824 लाख मेट्रिक टन LMT.
नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या श्रेणी सुधारणेला आणि आधुनिकीकरणाला मंजुरी दिली असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. मिहान प्रकल्पाअंतर्गत नागपूर विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या प्रवासातील हा एक महत्वाचा टप्पा असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत करत पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. मुंबईत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
नागपूर एअरपोर्ट हा एक ब्राऊनफील्ड एअरपोर्ट म्हणून नव्याने डेव्हलप करण्याकरता मागच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने एक टेंडर दिलं होतं. आज माननीय पंतप्रधान महोदयांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता दिली आहे. मी माननीय प्रधानमंत्री महोदयांचे आभार व्यक्त करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यांसाठीच्या वाहनांच्या ताफ्यात कपात केली आहे. ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित असून सुरक्षा दलातली इतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आपला वाहन ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्याही तात्काळ प्रभावाने अर्ध्यावर आणण्याची सूचना केली आहे. आज याबाबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मंत्री तसंच अधिकाऱ्यांनी कोणतेही विदेश दौरे करू नयेत, मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा नियमित विमानसेवेचा वापर करावा, मेट्रोसह सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा आदी सूचना केल्या. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा प्रभावी संदेश देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ऍप्सद्वारे होणारी फसवणूक रोखण्याकरता दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या समितीने सुचवलेल्या उपाययोजनांची राज्य सरकारकडून प्रभावी आणि तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असं मंत्री सरनाईक यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगितलं. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची लूट खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी पोलिसांनी आज पुण्यातील बिव्वेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं. प्राथमिक चौकशीनंतर या महिलेला केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयच्या ताब्यात देण्यात आल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील माहेगाव महाडूक सेंटर या गावातील धनंजय लोखंडे यालाही सीबीआयनं आज ताब्यात घेतलं. अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयात त्याची कसून चौकशी सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान या प्रकरणातील नाशिकमधला आरोपी शुभम खैरनार याला केंद्रीय गुप्तचर विभागानं ताब्यात घेतलं आहे. शुभमच्या भावाची तसंच मित्रांचीही चौकशी करण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 24 संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. या प्रकरणी परिसरात 100 पेक्षा अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE 12वी परीक्षेचे निकाल आज जाहीर झाले. गेल्या 17 फेब्रुवारी ते 20 एप्रिल दरम्यान ही परीक्षा झाली होती. देशभरातून 17,68,000 अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 15,00,000 अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वीची पुरवणी परीक्षा येत्या जून जुलैमध्ये होणार आहे. परीक्षेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना www.mahaessessibord.in या संकेतस्थळावर 21 मेपर्यंत नियमित शुल्कासह तर 25 मेपर्यंत विलंब शुल्कासह आवेदनपत्र भरता येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ दीपक माळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त परभणी इथं संभाजी सेनेतर्फे उद्या आमदार डॉ राहुल पाटील यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने जयंतीनिमित्त 51 गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांना बी बियाणं आणि शंभू गाथा पुस्तकांचं वाटप करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या शेतकरी पुत्रांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यातील नवनियुक्त पोलीस पाटलांसाठी आज बीड इथं मार्गदर्शन आणि प्रशिक्षण सत्र घेण्यात आलं. सामाजिक सलोखा, शांतता आणि गावातील सुरक्षित वातावरण टिकून ठेवण्यासाठी पोलीस पाटलांनी सक्रिय भूमिका बजवावी, कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी यावेळी केलं. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा GC यांनी आज एक बैठक घेतली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी आपले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नियुक्त करावे आणि त्याची माहिती मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे द्यावी असं गौडा यांनी यावेळी सांगितलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह राज्यातील अकृषी विद्यापीठं आणि संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठाचे सर्व कर्मचारी उद्या काळ्या फिती लावून काम करणार आहेत. उद्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यव्यापी आंदोलन करण्याचा अधिकृत इशारा महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष डॉ कैलास पाथ्रीकर यांनी दिला आहे. यासंदर्भात डॉ पाथ्रीकर यांनी काल शिष्टमंडळासह कुलगुरू डॉ विजय फुलारी यांची भेट घेतली. शासनाला वेळोवेळी मागण्यांची निवेदनं देऊन चर्चा करूनही आतापर्यंत ठोस निर्णय झाले नाहीत. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा महासंघानं दिला आहे. हवामान. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात पुढील काही दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 15 मेपर्यंत कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात आणि निर्जलीकरण होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. धुळे शहर आणि जिल्ह्यात तापमान पुन्हा 44 अंशांवर गेलं असून हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे. दुपारी उष्णतेच्या झळांनी जनजीवन विस्कळीत केलं असून दुपारी रस्ते निर्मनुष्य होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बीड जिल्ह्यातील बीड, किल्लेधारूर, पाटोदा, केज तसंच अंबाजोगाई तालुक्यातील काही गावांमध्ये आज दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाबरोबरच पाटोदा तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाली. भंडारा तसंच सातारा जिल्ह्यातही आज पाऊस झाला. पावसामुळे आंबा आणि इतर फळपिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. राज्यात आज अकोला इथं सर्वाधिक 45.6 दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथं 44 अंश, छत्रपती संभाजीनगर इथं 43.6, परभणी 43.1 तर धाराशिव इथं 40.8 दशांश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. रायपूर इथं संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंतप्रधान तसंच मुख्यमंत्र्यांकडून आपल्या ताफ्यातल्या वाहन संख्येत कपात. आणि मराठवाड्यात पुढील काही दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या 7:10 वाजून नमस्कार.